चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारताप्रमाणे पाकिस्तानही ऊस थकबाकीच्या फेऱ्यात। भारताप्रमाणे पाकिस्तान सुद्धा ऊस थकबाकीच्या फेऱ्यात सापडलेला आहे। पाकिस्तानात अनेक साखर कारखान्यांनी अजूनही ऊस थकबाकी भागवलेली नाही। लरकाना आणि कंबर शहादकोट जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांनी नांदेरो साखर कारखान्याच्या गेटवर 3 वर्षांपासून राहिलेल्या थकबाकीबाबत धरणं आंदोलन केलं। या आंदोलनाचं नेतृत्व हुसैन बक्स भुट्टो, मलूक जाखरो, बदरुद्दीन मोहिल, एजाज कर्तियो आणि नझीर ब्रोही यांनी केलं। याबरोबरच स्थानिक लोकही यामध्ये सामील झाले होते। आंदोलकांच्या हातात मोठमोठे बॅनर होते आणि ते नांदेरो साखर कारखाना प्रशासनाविरोधात घोषणा देत होते। ऊस शेतकऱ्यांचे 2017, 2018 आणि 2019 या 3 वर्षात विकलेल्या ऊसाचे पैसे आजपर्यंत त्यांना मिळालेले नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केला होता। हा अन्याय आहे असं सांगून ते म्हणाले, नांदेरो कारखान्याचे अधिकारी थकबाकी देऊ इच्छित नाहीत। ते म्हणाले, साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच साखरेचा साठा विकला होता, जी साखर त्यांच्या ऊसापासून करण्यात आली, पण अजूनही त्याचे पैसे अधिकाऱ्यांनी भागवलेले नाहीत। शेतकऱ्यांनी सांगितलं की ऊसाच्या शेतीसाठी परिवहन आणि बी बियाणं हे सारं उधारीवर घेतलं असून ऊसाचे पैसे न मिळाल्यानं ही उधारी शेतकरी भागवू शकलेले नाहीत। असा विचित्र व्यवहार करून कारखान्यानं आम्हाला आर्थिक अडचणीत टाकलं आहे। गेल्या वर्षी 33 दिवसांपर्यंत धरणं आंदोलन केलं होतं, पण त्यातूनही कसलाही तोडगा निघालेला नाही, कारण स्थानिक सरकारनंच आपले डोळे आणि कान बंद ठेवले आहेत। ते म्हणाले की आता जर पूर्ण पैसे मिळाले नाहीत तर आम्ही येथून हलणार नाही। सध्याच्या गाळप हंगामादरम्यान ऊस पुरवठ्यासाठी आमच्यावर पुन्हा दबाव टाकला जात आहे, पण आता तीच चूक आम्ही पुन्हा करणार नाही। जोपर्यंत ऊस थकबाकी मिळत नाही तोपर्यंत ऊस पुरवठाही करणार नाही।